chinimandi.com पॉडकास्ट.
10 शेतकऱ्यांच्या 14 एकर ऊसाला आग. मंचर चांडोली बुद्रुक येथील वेताळमळा परिसरात अनेक शेतकऱ्यांनी ऊस लावला होता. या परिसराला बुधवारी अचानक आग लागली. ही आग मोठी होती. या आगीमुळे 10 शेतकऱ्यांच्या 14 एकर क्षेत्रातील ऊस जळाला. शेतकऱ्यांचं 9 ते 10 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या शेतीला आग लागली. सुरुवातीला हरिभाऊ थोरात यांच्या ऊसाला आग लागली. त्यानंतर आग भडकून गोविंद थोरात, तुकाराम थोरात, दत्तात्रय थोरात, रमण थोरात, संजय थोरात, जयदीप थोरात या शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागली. आग लागल्यानंतर भीमाशंकर कारखान्याच्या ऊस तोडणी मजुरांनी तातडीनं धाव घेत मदत केल्यानं 12 एकर क्षेत्रातील ऊस वाचवण्यात यश आलं. शेतकऱ्यांनी विहिरीवरील विद्युत मोटार सुरू करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीची तीव्रता आणि झळा अधिक असल्यानं शेतकऱ्यांना 14 एकर क्षेत्रातील ऊस वाचवता आला नाही.